श्री रामचंद्र अयोध्यापती होणार या वार्तेने सगळीकडे अनन्य आनंद पसरला. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले. परंतु नेमक्या ह्याच वेळेला मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीच्या मनामध्ये काही भयानक विचार आले आणि आपल्या मनामधले हे विचार तिने कैकेच्या मनात भरवा सुरुवात केली. ती कैकेला म्हणते की कैकेई, वास्तविक हे तुला समजायला हवं की ज्या वेळेला तुझा भरत अजोळी गेला या अयोध्येमध्ये नाही, अशीच नेमकी वेळ साधून दशरथ रामाला राज्याभिषेक करतो आहे, तेव्हा यामध्ये काहीतरी काळ बरे असलं पाहिजे. वास्तविक राज्य तुझ्या भरताला मिळावं आणि राम इथून दूर वनात जावा टळावा हे दिसत नाही का? तुला स्वतःला हे कळत कसं नाही? तू इतकी मूर्ख कशी, मूर्ख कशी? मंथरीचे हे भयंकर विचार प्रथम कैकेला आवडले नाहीत, रुचले नाही. परंतु मंथरीनं आपली चिकाटी काही सोडली नाही आणि तिच्या चिकाटीला इतकं भयानक फळ लवकरच आलं की मंथरीचे म्हणून जे विचार होते ते जणू काही आपले स्वतःचेच विचार आहेत असं वाटायला लागून त्या विचारांच्या मनस्वी आहारी जाऊन कैकेईनं दशरथांना वळवून आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या दोन वरांची तिनं आठवण करून दिली आणि क्रुद्ध आवाजात त्यांना ती बजावू लागली.
मोडून का वचनास नाथा, मोडून का वचनास, मोडून का वचनास नाथा, मोडून का वचनास. भरता लागी त्या सिंहासन रामासी बनवास, मोडून का वचनास. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा झणी माझ्या भरतास, मुडून का वचना. सुत स्नेहाने होगुन वेळे का घेता हे आढे वेळे, सुत स्नेहाने होगुन वेळे का घेता हे आढे वेळे. वचन भंग का शोभून दिसतो रघुवंशज वीरास, मुडून का वचना. दंडक वनित्या लढता शंबर, इंद्रासाठी घडले संगर. दंडक वनित्या लढता शंबर, इंद्रासाठी घडले संगर. रथास तुमच्या कुणी घातला निज बाहूंचा आस, मुडून का वचना. नाथरणी त्या विजयी झाले, स्मरते का ते काय बोलले. नाथरणी त्या विजयी झाले, स्मरते का ते काय बोलले. दिथले वर तुझ दोन लाडके, सांग आपुली आस, मुडून का वचना. नारी सुलभ मी चतुरपणाने, अजून निरखिली आपुली वचने. नारी सुलभ मी चतुरपणाने, अजून निरखिली आपुली वचने. आज मागते वरते दोन्ही, आज मागते वरते दोन्ही. साधून या समयास, मुडून का वचना. एक वराने द्या मज आंदण भरतासाठी हे सिंहासन. एक वराने मज द्या आंदण भरतासाठी हे सिंहासन. तुझ्या वराने 14 वर्षे रामाला वनवास, मुडून का वचना. पक्षपात करी प्रेमच तुमचे उणे अधिक ना ह्यात भायचे पक्षपात करी प्रेमच तुमचे उणे अधिक ना ह्यात भायचे थोर मुखाने दिले तवर मग आता का निश्वास मोडू नका वचना सादातून रामा काढा बावंशाची रीती मोडा प्रासादातून रामा काढा बावंशाची रीती मोडा धन्यताच वा मिळवा देवा जागून निज शब्दास मोडू नका वचना खोटे आसू ऐश्वर्याचा राम पिपासू खोटी मूर्छा खोटे आसू ऐश्वर्याचा राम पिपासू तृप्त करावा त्यास हाच की अपनासी हव्यास मोडू नका वचना व्योम कोसळो भंगो धरणी पुन्हा पुन्हा काही बल धरणी व्योम कोसळो भंगो धरणी पुन्हा पुन्हा काही बल धरणी वरला भाविन मीन घ्यायची वरला भाविन मीन घ्यायची शेवटचाही श्वास शेवटचाही श्वास